आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड। ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। मान्यवरांची आदरांजली। आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे। तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे। भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे। आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली। PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली। ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते। यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं। राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या। मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता। नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले। त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्यूमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्य प्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बससेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 असा पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 असा सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.